श्री दासबोध दशक 16वा सप्त तिन्वय समास पहिला वाल्मीकि स्तवन निरूपण
श्री राम धन्य धन्य तो वाल्मीकि ऋषि माजी पुण्य श्लोक जयाचेन हा त्रिलोक्य पावन जाला भविष्याणी शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टि धांडोळीता सकळ सृष्टी श्रुतनभे भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार राम कथेचा विस्तार विस्तारिला जेणे ऐसा जयाचा वाग्विळास ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रयलोक्यास शतकोटी रामायण ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरा नवचे अनुमानले राम उपासकासी झाले परम समाधान ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार परी वाल्मीका सारेखा कवेश्वर न भूतो न भविष्यति पूर्वी केली दृष्ट कर्मे परी पावन झाला राम नामे नाम जपता दृढ नेमे पुण्ये सीमा सांडिली उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरुते वाल्मीके जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले शुष्क काष्ठी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या पूर्वी होता वाल्हा कोळी जीव घातकी भूमंडळी तोची वंदिजे सकळी विबुधियाणि ऋषेश्वरी उपरतियाणि अनुताप तेथे कैचे उरेल पाप देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला अनुतापे आसन घातले देहांचे वारुळ झाले तेचे नाम पुढे पडिले वाल्मीक ऐसे वारुळास वाल्मीक बोलिजे म्हणून वाल्मीक नाम साजे जयाच्या तीव्रत पे झिजे हृदय तापसाचे जो तापसा माझी श्रेष्ठ जो कवेश्वरामधे वरिष्ठ जयाचे बोलणे पष्ट निश्चयाचे जो निष्ठावंतांचे मंडण रघुनाथ भक्तांचे भूषण ज्याची धारणा असाधारण साधका सदृढ करी धन्य वाल्मीक ऋषेश्वर समर्थाचा कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे वाल्मीक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैची रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेणे तयाची महिमा वाढली भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला भूमंडळी उधरिला बहुत लोक रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मीकस्तवन निरूपण नाम समास पहिला.